आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 28 मार्च। जेव्हा सर्व तुम्हाला सोडून जातात, माझ्या पहिल्या जबाबाच्या वेळेस माझ्या बाजूस कोणी नव्हता, सर्वांनी मला सोडले होते, ह्याबद्दल त्यांचा हिशोब घेण्यात न येऊ, तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला। माझ्याकडून घोषणा पूर्णपणे व्हावी आणि ती सर्व परराष्ट्रीयांनी ऐकावी म्हणून त्याने मला शक्ती दिली आणि त्याने मला सिंहाच्या जबड्यातून मुक्त केले। प्रभू मला सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करेल व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारेल, त्याला युगानयुग गौरव असो, आमेन। 2 तिमोथी 4:16-18। आज सकाळी मी या उदात्त आणि कष्टदायक शब्दांवर रेंगाळत होतो। पौल रोममध्ये तुरुंगात होता। आत्तापर्यंत आम्ही जाणतो की त्याला कधीही सोडण्यात आले नाही। त्याच्या शेवटच्या पत्राचा अशा प्रकारे अंत होतो। विचार करा आणि विस्मित व्हा, त्याला सोडून देण्यात आले आहे। माझ्या बाजूस कोणी नव्हता, तो एक वयोवृद्ध माणूस आहे, एकनिष्ठ सेवक, विदेशी नगरात घरापासून दूर, शत्रूंनी घेरलेला, मृत्यूचा त्याला धोका आहे। का? उत्तर यासाठी की त्याने आमच्या निराश झालेल्या भयभीत अथवा एकाकी जीवासाठी तो हे बहुमूल्य वाक्य लिहावे, तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला। हा हा, मला ही वचने किती प्रिय वाटतात। जेव्हा तुमचे जवळचे मित्र तुम्हाला सोडून जातात, तेव्हा तुम्ही देवाचा धावा करता काय? मग तुमच्या जीवनातील लोक खरोखर तुमचे देव आहेत का? किंवा तुम्हास या उदात्त सत्यामध्ये धाडस प्राप्त होते का? युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे, मत्तै 28:20। मग तुम्हाला कोणीही का सोडेना? तुम्ही देवाच्या या कठोर शब्देने तुमच्या अंतकरणास बळ देता का? मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही, इब्रियुलोकास 13:5। मग आपण म्हणूया, तरी प्रभू माझ्याजवळ उभा राहिला। प्रश्न, 2 तिमोथी 4:18 कोणत्या गोष्टीची भीती होती? उत्तर, पौल प्रभूचे स्वर्गीय राज्य प्राप्त करू शकणार नाही, पण ही भीती असतानाही पौल ओरडतो, प्रभू मला सुरक्षितपणे त्याच्या स्वर्गीय राज्यात आणेल। प्रश्न, गमवण्याची भीती घालण्यात आलेले स्वर्गीय राज्य पौल कसे प्राप्त करणार होता? उत्तर, दुष्कृत्य, प्रभू मला दुष्कृत्यापासून वाचविल आणि मला सुरक्षितपणे त्याच्या स्वर्गीय राज्यात आणेल। प्रश्न, एखादे दुष्कृत्य पौलाच्या स्वर्गीय राज्य प्राप्त करण्यास कसे भीती घालू शकत होते? उत्तर, त्याला आज्ञाभंगास भाग पाडून ख्रिस्ताप्रत निष्ठा सोडून देण्याच्या मोहात घालण्याद्वारे। प्रश्न, हा मोह सिंहाचा जबडा होता का ज्यातून त्याला सोडवण्यात आले होते? उत्तर, होय, सावध असा, जागे रहा। तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो। त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे रहा, 1 पेत्र 5:8-9। प्रश्न, मग पौल या सैतानी मोहास बळी न पडता विश्वास आणि आज्ञाधारकतेने शेवटपर्यंत धीर धरून राहिला, याचे गौरव कोणाला प्राप्त होते? उत्तर, त्याला गौरव व पराक्रम युगानुग आहे, 1 पेत्र 5:10। त्याला सदा सर्व काळापर्यंत गौरव असो, आमेन। 2 तिमोथी 4:18। प्रश्न, का खंबीरपणे उभा राहणारा पौल नव्हता का? उत्तर, प्रभू माझ्या बाजूला उभा राहिला आणि त्याने मला सामर्थ्य दिले।